पावी संकट काळी धावुनी येतो तिमिरा मधुनी वाटव जळतो माघवद्य सप्तमी दिनी प्रगट जाहला दीनमणी पातूर करांच्या वाड्यावरचा अनुप सोहळा ऋतु शांतीचा भोजना सत्या बसल्या पंक्ती योगी वरती शिती वीचती कृती सत्यांच्या कट गेला भारावुनिया भाव भक्तीच्या नाण्यावरती प्रसन्न होई सद्गुरुमूर्ती काशीच्या त्या गोसाव्याचा हट्ट पुरविला तो चिलमीचा सचित स्वरूपा आत्मा रामा धडा शिकविशी जानकी राम क्षणात आणिल जल विहिरीला भास्कर मागे क्षमा गुणाला शुद्ध पंचमीला गजाननाने प्राण रोधिला शिगाव ग्रामी वसली माऊली दुईवर राहो तिची साऊली नित्य भाविकांचा भरतो मेळा तृप्त होती देखोनी सोहळा डंख विखा गुरु कृपेचा महिमा जणावा, काय वर्णू मी दिव्य गाथा, तुझी या चरणी ठेविते माथा।
जन्म